एखादी सभ्य व्यक्ती म्हणेल की नाही आज आपण बातम्या पाहूया किंवा हे पाहूया ते पाहूया, परंतु आज छोटी बच्चे सुद्धा म्हणतात, मुलं सुद्धा म्हणतात, नाही फायटिंग बघायची आम्हाला. तर फायटिंग फायटिंग बघूनच आज इतका आज क्रोध वाढत निघालेला आहे की आज फॉरेन कल्चरमध्ये पाहिलं, बाहेरच्या देशामध्ये पाहिलं, तर छोटी छोटी मुलं, इतकी सातवी आठवीला जाणारी मुलं सुद्धा सरांचा खून करतायत. कारण काय? एक मुलगा होता, त्यांना अशाच पद्धतीनं चार पाच गोळ्या सरांच्यावर झाडल्या आणि तो पुन्हा गेला तिथे आणि सरांना म्हणतो, सर उठा उठा. सगळीकडेच वातावरण अशांत झालेलं होतं, ज्या सर तर कोसळलेलेच होते, परंतु ज्या वेळेला त्याला कोर्टामध्ये घेतलं गेलं, विचारलं तू असं का केलास, त्यावेळेला तो मुलगा म्हणतो की मी पिक्चर बघितला होता एका चॅनेलवरती, तर त्या चॅनेलवरती ते तो हिरो जो आहे तो मेला होता, पण लगेच मी पाच मिनिटात दुसरं चॅनेल लावलं ते तर जिवंत होता तो. मला वाटलं की मी सुद्धा असं मारलं तर सर पाच मिनिटं जिवंत होतील, मला काय माहिती की ते मरतील म्हणून. तर क्रोधामुळे आज कुठल्या कुठे जग निघालेलं आहे. आज आमच्याकडे भरपूर काय आहे, धन दौलत आहे, संपत्ती आहे, गाडी आहे, महल आहे, सर्व काय आहे, पण ह्या छोट्या छोट्या क्रोधाच्या कारणामुळे इतका क्रोध अनावर होतो. आहे का हो असं कुठलं इन्स्ट्रुमेंट मेजरमेंट आहे की आम्ही त्याच्यामध्ये मापदंड करू शकतो की याला एवढा आहे, एवढ्या पर्सेंटेज मध्ये क्रोध आहे, तेवढ्या पर्सेंटेज मध्ये क्रोध आहे? नाही ना. ज्या प्रमाणामध्ये ती व्यक्ती नुकसान करेल त्या प्रमाणामध्ये आम्ही त्याचा मापदंड ठरवतो की हा किती क्रोधी आहे. क्रोधी व्यक्ती आणखीन क्रोध येण्याची कारण अफाट आहे. जसं इच्छा पुऱ्या नाही झाल्या, मला वेळच्या वेळी जेवण मिळालं पाहिजे, नाही मिळालं, एक दिवस नाही मिळालं जेवण वेळच्या वेळी, राग आला, काय करताय घरात बसून, अरे एक दिवस तू स्वतः घेऊ शकत नाहीस का वाढून, रोज उठून त्या पत्नीनंच काय म्हणून घ्यायचं, काय म्हणून तिनंच सगळं करायचं, एक दिवस आपण करू शकत नाही. परंतु डे टू डे लाईफ मध्ये दिवसेंदिवस बघतो आपण, लहान बाळ सुद्धा भांडत असतात, मोठे तर भांडतातच. एका घरामध्ये आम्ही गेलो होतो, छोटी दोन मुलं भांडत होती, बहीण भावंडच होती, भांडत होती. आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही का भांडायला आला बाळानो, तर म्हणे मोठं झाल्यानंतर मम्मी पप्पा बनल्यानंतर कसं भांडायचं ते आम्ही प्रॅक्टिस करायला लागलोय. आम्हाला ही गोष्ट खूप खूप अंतर्मुखी करून गेली की घरामध्ये जर असं वातावरण असेल, मुलांच्यावरती असे आम्ही संस्कार करत असू, क्रोध ज्या घरामध्ये आहे ना, म्हणतात की त्या घरातले पाण्याचे मटके सुद्धा सुकतात. घरामध्ये काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी होत असतात, परंतु त्या गोष्टींचं पर्यावसान जर मुलांच्या वरती जर होत असेल, तर मुलं म्हणजे एक छिपा कॅमेरा आहे, ज्या ज्या गोष्टी घडत असतात त्याचं ते शूटिंग ऑटोमॅटिकली करून घेत असतात, आणि त्याचे रिझल्ट पुढे काय निघतील हा प्रत्येक हे आपण आज समाज बघतो आहे. तर विशेष करून क्रोध, ज्याला इंग्लिश मध्ये अँगर म्हटलं गेलेलं आहे, अँगर इज व्हेरी डेंजर. एच्या अगोदर जर डी लावला आपण ना, तर खूप डेंजर आहे. आणि अशा अँग्री मॅन अर्थात क्रोधी माणसाच्या पुढे जाणं कुणीही पसंत करणार नाही. तर क्रोधामुळे काय काय होतं, काय काय त्याचे लक्षण आहेत किंवा साईड इफेक्ट काय आहेत ते बॉडीवरती, मनावरती, समाजावरती, ते आपण आता पाहूया. तर पहिली गोष्ट अशी आहे की ज्याला व्यक्ती क्रोध करतो त्याला क्रोध आलाय किंवा नाही हे कशावरून ओळखतो आपण? फेस रेडी. त्याच्या हातावरून आपल्याला नाही समजणार, त्याच्या पायावरून नाही समजणार, त्याच्या ड्रेसवरून नाही समजणार आहे आपल्याला की याला क्रोध आलेला आहे. त्याच्या चेहऱ्यावरून आपण बघतो, आणि चेहऱ्यामध्ये पण विशेष करून त्याचे डोळे बोलत असतात. डोळ्यामध्ये इतका राग असतो, जसं की एखादा अग्नी आग ओघायला लागलेला आहे. त्यानंतर पहिल्यांदा जर क्रोध कुठे येत असेल, तो आपल्या मनामध्ये येतो, लगेच डोळ्यामध्ये पण येत नाही, सुरुवातीला तो मनामध्ये येतो की ह्या व्यक्तीनं माझ्याशी असा व्यवहार का केला, का अशी व्यक्ती मला बोलली, माझं काहीच तिथं चुकलेलं नसताना सुद्धा ही अशी व्यक्ती का बोलतीये. तर दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला मनामध्ये त्याचा राग यायला लागतो, येता येता तो कंट्रोल करण्याचा आतमध्ये प्रयत्न करतो, परंतु ती व्यक्ती पुढे आली म्हटलं ना, बस डोळ्यातून दिसायला लागतो आणि तोच राग पुन्हा तोंडातून व्यक्त होतो. अर्थात ती व्यक्ती इतकी बोलायला लागते, इतकी बोलायला लागते, आपण काय बोलतोय याचं त्याला भानच राहत नाही. आणि केवळ क्रोध करून गप बसत नाही, केवळ बोलून गप बसत नाही तर आणखीन पुढे तिची वाटचाल शिव्या देण्याकडे होती. इतक्या विचित्र आणि घाणेरड्या शिव्या की कुणी ऐकूच नाहीत अशा विचित्र शिव्या द्या लागते ती व्यक्ती. आणि तिसरी गोष्ट, तो तिथं थांबत नाही, हात चालवतो, मग हातामध्ये काय येईल, मग अगदी चांगला 20-25 हजाराचा जरी तुमचा कलर टीव्ही असेल ना, तो सुद्धा जाग्यावर राहणार नाही, तो सुद्धा फुटून जाईल. कॅमेरा आला तरी सुद्धा तो फुटून जाईल. कारण प्रॅक्टिकल घडलेली एक घटना मी तुमच्या पुढे सांगेन. एका व्यक्तीला मी, एक पेशंट होता, त्यांना बघायला गेलो होतो घरी त्यांच्या, आणि गेल्यानंतर त्यांचा छोटा मुलगा जो आहे ना तो वर आला आणि इतका ओरडायला लागला, पप्पा पप्पा दादानं असं केलं तसं केलं, हे बघा माझ्या हाताला चावलेला आहे तो, रक्त या लागलेलं आहे. आम्ही बघितलं, बापरे, म्हटलं हे काय मुलगा काही छोटा आहे का तो? मुलगा त्या छोट्याचं वय आहे 25 वर्ष आणि मोठ्याचं वय आहे जवळजवळ 28-29 वर्ष. ही काही छोटी मुलं आहेत का? मोठी मुलं आहेत. कारण काय झालं की जे फोटो शूटिंगचं जे काम आहे किंवा कॅमेराचं जे काम आहे तू माझ्या इथं करू नकोस. मोठा म्हणे तू कॅमेरा माझा वापरायचा नाही, छोटा म्हणतोय मी तुझाच कॅमेरा वापरणार. ह्या छोट्या छोट्या गोष्टीवरून इतकी त्यांची भांडणं झाली की मोठ्यानं तावा घेतला त्याचा, रक्त काढलं आणि आम्ही त्याला विचार तू काय केलंस, तर तो म्हणला नाही मी दादाचा कॅमेरा फेकून दिला. आता कॅमेरा ही काय 1-2 रुपयाला मिळणारी गोष्ट आहे का? अर्थात कॅमेरा सुद्धा महागडा आहे. तर हे ना फेकून दिल्यामुळं मोठ्याने काय केलं, चावा घेतला. आता ह्या छोट्या गोष्टी आम्ही बघतो की ही छोटी गोष्ट नाही आहे तसं पाहिलं तर. माणूस माणसाला चावतो हे विचित्र वाटलं आम्हाला. आजपर्यंत ऐकलं की बाबा कुत्रा माणसाला चावतो, पण माणूस ज्यावेळेला कुत्र्याला चावेल ना त्यावेळी एक प्रकारची एक ही न्यूज होईल, पेपरमध्ये येणारी बातमी होईल. परंतु अशा पद्धतीने जर इतका क्रोध महाभयानक आज वाढत असेल घरामध्ये तर आम्हाला विचार करावा लागेल. दुसरी गोष्ट, समाज आज छोट्या छोट्या कारणामुळे बाहेर मित्रांच्या मध्ये काहीतरी होतं किंवा कौटुंबिक परिवारातून बाहेर गेलेला तुम्ही, समजा शेतामध्ये काही भावांच्या मध्ये भांडणं झाली असेल, शेतामध्ये सुद्धा एकमेकांच्या अंगावरती अगदी पुराण घेऊन धावत असतात, पाय मोडतो ही भाषा असते त्यांची. समाज लेवलला पाहिलं की अगदी एसटी स्टँड वरती जरी आपण उभा राहिलो असू, स्टँड एसटी मध्ये बसलेलो असू आणि कुणी काय केलं तरी तिथं आणि राग येतो. इतकं की कंडक्टरला सुद्धा एक व्यक्ती म्हणते की हा कधी गाडी तुमची सुरू होणार आहे, मला वेळ झालेला आहे ऑलरेडी आणि हा खटारा कधी चालू होणार आहे. इतका व्यक्ती चिडलेला होता कंडक्टर वरती, इतका चिडलेला होता, ते बघणाऱ्याला सुद्धा वाटत होते की अरे हा ऑफिसर वाटतो, एवढा मोठा वाटतोय माणूस, पण हा चिडला इतकं, त्याची पर्सनॅलिटी इतकी डाऊन व्हायला लागलेली आहे हे त्याला पण समजत नव्हतं. आणि आम्ही तर सगळे अगदी यात्रेकरू एक साक्षी होऊन पाहत होतो हे दृश्य. इतका तो चिडलेला होता. कंडक्टर शांतपणे म्हणाला अजून जरा ह्या खटाऱ्यामध्ये माल पडू दे मग जाऊया, अर्थात आणखीन जरा यात्रेकरू वाढू देत मग जाऊया आपण. एक दिवसेंदिवस कुठलंही क्षेत्र असू दे, कुठलंही फील्ड असू दे, त्याचबरोबर आज देशपातळीवरती बघा किंवा राज्यस्तरावरती बघा, राजकीय क्षेत्रामध्ये बघा, थोड्या थोड्या कारणाने सुद्धा भांडणं इतकी होतात की बॉडीगार्ड तर असतातच ह्या नेत्यांच्या पाठीमागे, परंतु कोण कुणाला कुठे कसं उडवेल काही सांगू शकत नाही. आणि ह्याला मूळ कारण आहे क्रोध. आज प्रत्येक व्यक्ती जीव मुठीत घेऊन बाहेर पडते, बाहेर येऊ आपल्या घरी सही सलामत पोहोचू याचं त्याला भान नाही आहे, याचं त्याला खात्री नाही आहे. असुरक्षित वातावरण तयार झालेलं आहे. आणि त्याचबरोबर देश पातळीवर जर बघाल तर आणखीन तेवढेच प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत. परवाच आम्ही ज्या वेळेला मुंबई विमानतळावरती गेलेलो होतो शिवाजी एअरपोर्टवरती, आम्हाला समजलं की एक जवळजवळ 12 तास जे साऊथ आफ्रिकेला जाणारी फ्लाईट आहे ती कॅन्सल झालेली आहे आणि 12 तासांनी म्हणजे संध्याकाळी 7 वाजता ती पुन्हा सुटणार आहे. आम्ही त्यांना विचारलं की हे सगळं का झालेलं आहे, तर काहीतरी त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम होता विमानामध्येच. परंतु दिवसभर कुठे थांबणार ही लोक सगळी, तर समजलं की एका 5-स्टार हॉटेलमध्ये त्यांना नेण्यात येत आहे. परंतु पाहिलं आम्ही ते दृश्य की सगळेच जण, आमचे रिलेटिव्ह पण त्याच्यामध्ये होते, तर सगळ्यांना ह्या यात्रेकरूंसह सर्व प्रवाशांना 5-स्टार हॉटेलमध्ये घेऊन जात असताना 30-35 बॉडीगार्ड अगदी गन घेऊन उभे होते आणि त्यांना व्यवस्थित सुखरूप तिथं पोहोचवलं, पुन्हा त्यांना घेऊन आले एअरपोर्टवरती आणि नंतर त्यांचा पुढचा प्रवास सुरू झाला. आम्ही त्यांना विचारलं एवढी इथे सिक्युरिटी का आहे, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आज एक नेता त्याला सिक्युरिटी देण्याचं कारण हे आहे की त्याला जर किडनॅप कोणी केलं दहशतवाद्यांनी, समजा आपल्या भारताच्या विशेष करून आपल्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये आपल्या तुरुंगामध्ये समजा दहशतवादी 20-25 जण असतील, त्यांची डिमांड त्यांना मागे करण्यासाठी परत करण्यासाठी जर आपला एखादा नेता जर त्यांनी किडनॅप केला तर, म्हणजे आज बघतो आपण की सामान्य व्यक्तीला सुद्धा प्रवास करणं इतकं धोक्याचं झालेलं आहे, पण हा क्रोध कुठे कसा उफाळेल सांगता येत नाही. आज आमचं गव्हर्नमेंट विशेष करून ह्या सिक्युरिटीवरती एवढा काही पैसा खर्च करत आहे, परंतु क्रोध नष्ट व्हावा, माणसाच्या मनातला क्रोध जावा ह्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजेत. आणि म्हणूनच स्पिरिच्युअल गव्हर्नमेंट खूप ह्याच्यावरती मेहनत घेत आहे की व्यक्तीला क्रोध येता कामा नये. आज वैश्विक पातळीवरती पाहिलं तर विशेष करून अमेरिका आहे, रशिया आहे, हे राष्ट्र सुद्धा ही बलाढ्य राष्ट्र विश्वावरती राज्य करायला टपलेले आहेत. प्रत्येकाला आपला आपला युगो आहे, प्रत्येकाला क्रोध आहे. थोडस जरी काय झालं तरी सुद्धा आज बॉम्ब्स जे बनवले गेलेले आहेत हे शोकेस मध्ये ठेवण्यासाठी नाही आहेत, त्याचा एक ना एक दिवस वापर होणार आहे. याला मूळ कारण आहे क्रोध. आज भले भारतवासी आम्ही सगळे लकी आहोत की आमच्याकडे एवढा क्रोध नसेल, परंतु बाहेर आज वैश्विक पातळीवरती आपण पाहतो की या क्रोधामुळेच तिसरं महायुद्ध सुद्धा पेटेल आणि त्याच्यातून महाभारी महाविनाश होईल. आज घरातली जर एखादी व्यक्ती जर घर उद्ध्वंस करत असेल तर हा क्रोध संपूर्ण विश्व उद्ध्वंस करायला मागे पुढे बघणार नाहीये. बाहेर आज वैश्विक पातळीवरती आपण पाहतो की या क्रोधामुळेच तिसरं महायुद्ध सुद्धा पेटेल आणि त्याच्यातून महाभारी महाविनाश होईल. आज घरातली जर एखादी व्यक्ती जर घर उद्ध्वंस करत असेल तर हा क्रोध संपूर्ण विश्व उद्ध्वंस करायला मागे पुढे बघणार नाहीये. आम्हाला वाटलं की ब्रिटिश किंवा इंग्रजच आमचे दुश्मन आहेत, परंतु हा कधी आम्ही विचार केला का की क्रोध सुद्धा आमचा महाशत्रू आहे. जे भगवद्गीतेमध्ये साक्षात भगवंतांनी सांगितले कामेशु क्रोधेशु महाशत्रू, पण प्रवचनासारखं प्रवचन करायचं ऐकायचं आणि सोडून द्यायचं याच्या पलीकडे आम्ही काय केलं. आणि म्हणूनच याच्यावरती रिसर्चेस करणारे अनेक अनेक आज डॉक्टर्स बसलेले आहेत. आज हार्ट अटॅक येण्याचे मूळ चान्सेस काय आहेत, कशामुळे येतात हार्ट अटॅक. डॉक्टर सांगतात शांत राहा, रिलॅक्स पहा. एक असाच एक अँग्री मॅन होता, क्रोधी माणूस होता, आणि त्याला हार्ट अटॅक एकदा दोनदा येऊन गेला. ब्लड प्रेशर तर वाढलेलं नेहमीच असायचं आणि तो प्रत्येक वेळेला यायचा आणि डॉक्टरना म्हणायचं डॉक्टर मी काय करू सांगा, मला राग तर इतका आहे मी कमी करू शकत नाहीये. तर डॉक्टरनी सांगितलं बी रिलॅक्स, तुम्ही रिलॅक्सेशन थेरपी शिका. पुन्हा तो व्यक्ती निघून गेला, पुन्हा चेकिंगला आला, बीपी चेक केला, ब्लड प्रेशर चेक केलं आणि त्याच्यात पुन्हा डॉक्टर म्हटले की तुम्हाला रिलॅक्सेशन थेरपी करायला पाहिजे. पुन्हा ती व्यक्ती घरी गेली, पुन्हा तो पेशंट आला, चेक केलं, पुन्हा डॉक्टरने सांगितलं तुम्हाला रिलॅक्सेशन थेरपी शिकायला पाहिजे. आता तो पेशंट म्हणतो डॉक्टर मला हे शिकवा ना, तुम्ही रिलॅक्सेशन कसं करायचं, रिलॅक्स कसं व्हायचं हे शिकवा. डॉक्टर म्हटले हे मी शिकवू शकत नाही, तू ब्रह्माकुमार विद्यालयात जा, त्या ठिकाणी तुला कसं रिलॅक्स होता येईल, काय करावं लागेल, मनाची थेअरी कशी चेंज करावी लागेल, मनाचे जे विचार आहे ते कशा पद्धतीने तुला एकदम स्टँडर्ड करावे लागतील, हे सगळं शिक्षण जे आहे, एज्युकेशन जे आहे ते ब्रह्माकुमारी विद्यालयात तुला मिळेल. बस ती व्यक्ती आली आणि इतकं तिला बेसिक जे नॉलेज आहे ह्या विद्यालयात हे शिकवण्यात आलं की तुम्ही कोण आहात. आता आपण पाहूया की मॅनेजमेंट काय आहे. क्रोधामुळे नुकसान तर भरपूर होणार आहे, एक तर शरीराचं तर आहेच आहे नुकसान, अगदी जसं मागितल्यासारखं आम्ही हे दुखणं घेतलेलं आहे, मागून दुखणं घेतल्यासारखं आहे की ब्लड प्रेशर सारखे रोग किंवा टेन्शन, हेडेक, डोकेदुखी आहे. जे शारीरिक ज्या बिमारी आहे त्याला मूळ कारणच आहे क्रोध किंवा टेन्शन. तर आता आपण पाहूया की क्रोधामध्ये विशेष करून काय काय लोक जेवत पण नाहीत. क्रोध आलाय, राग आलाय, बस रडायचं किंवा सरळ बेडमध्ये जायचं, चादर पांघरून आतमध्ये रडत बसायचं. कारण जे काही घटना घडत असतात मनाच्या विरोधात किंवा ज्या काही क्रोध व्यक्ती एखादा करत असेल काय करणार आहे, आपण त्या व्यक्तीचा क्रोध कसा दूर करावा. स्वतः तर क्रोधी व्हायचं नाहीच आहे, स्वतः शांत राहायचंच आहे, परंतु दुसऱ्या व्यक्ती जो व्यक्ती क्रोध करतो त्याच्यावरती सुद्धा आपण कशा पद्धतीनं विजय मिळवला पाहिजे किंवा आपली विचाराची थेअरी कशी पाहिजे हे या विद्यालयामध्ये शिकवलं जातं. मीही आपल्याला माझ्या अनुभवाने आपल्याला मी सांगेन की क्रोध कमी कसा करावा. एके दिवशी असंच झालं की मी कॉलेज लाईफ करत होते. कॉलेज लाईफमध्ये विशेष करून मला इंटरेस्ट होताच की हे लेक्चर्स देण्याचा. आणि एके ठिकाणी मला बहिणीने, आमच्या सुनंदा बहिणीने सांगितलं होतं की तुम्हाला ह्या विषयावरती लेक्चर द्यायचं आहे. आणि मी गेले, लेक्चर दिलं, परंतु घरी यायला पापाने मी सांगितलेलं होतं की मी बरोबर 5 वाजता पोहोचेन घरी म्हणून, परंतु वेळ झाला मला 6:30 वाजले. बांधवांनो, मला तर टेन्शन आलंच, कारण आपण थोडा लेट निघालेलो आहे. कारण पापांना तर हे विद्यालयाचं नॉलेज द्यावेळेला एवढं काही आवडत नव्हतं, परंतु लेक्चर्स देण्यासाठी जाते म्हटल्यानंतर ऍज अ टीचर म्हणून त्यांनी मला परमिशन दिलेली होती. आणि लौकिक आईचा सुद्धा शिक्षणाचा पिंड आहे, ती पण शिक्षकच आहे आणि तिला ही लेक्चर्स देण्यामध्ये खूप आवड आहे. परंतु मला तिने ज्यावेळेला परमिशन दिली, जा पण वेळेत ये म्हणून सांगितलं घरी. आणि त्या दिवशी मला वेळ झाला. वेळ झाल्यानंतर मला इतकं आतमध्ये फिलिंग होतं, कारण पापांचा राग मला चांगला माहिती होता, परिचित होते मी चांगली त्यांच्या रागाशी. आणि त्या दिवशी मला विचार येत होता, आता काय होणार आहे पुढे. एक तरी मला खूप खूप बोलून घ्यावं लागणार आहे. परंतु पहा, त्या दिवशी सकाळी जे 7 ते 8 आमचं या ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये महावाक्यांचं वाचन असतं, ज्याला आम्ही मुरली वाचन म्हणतो ना, तर त्याच्यामध्ये आम्ही ऐकलेलं होतं, परमात्म्याने सांगितलेलं होतं, मिठे बच्चे, अगर कोई आप पर गुस्सा करे ना तो आप ये समझो कि ये व्यक्ति बहुत अच्छी है, बहुत प्यारी है, बहुत मीठी है, और गुस्सा इसलिए कर रही है कि आप कितने शांत रहते हो, आपके अंदर शांति की कितनी शक्ति आई है. बस हा एकच हे महावाक्य इतकं मी मनामध्ये दिवसभर रिपीट केलेलं होतं की त्याची माझ्यामध्ये इतकी ताकद तयार झालेली होती की अक्षरशः एसटी मध्ये बसलेली असताना सुद्धा तेच परमेश्वराचं महावाक्य पुन्हा 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 मी रिपीट करत होते मनामध्ये, आणि त्याची एक प्रचंड शक्ती बनलेली होती. मी ज्या घरी आले, अर्थातच मी जो विचार केला होता त्या पद्धतीनेच घरातलं सिच्युएशन होतं. आई ठीक होता, परंतु पापा खूपच चिडले होते. पापा म्हटले, इथून पुढे कुठलंही लेक्चर द्यायला बाहेर जायचं नाही, वेळेत पोहोचता येत नाही, बाहेर जायचं नाही. खूप खूप बोलले, इतकं बोलले की काही विचारूच नका. परंतु त्या दिवशी माझ्या मनामध्ये हाच विचार होता, पापा खूप चांगले आहेत, खूप खूप छान आहेत, खूप ते माझ्यावरती प्रेम करतात. त्यांची पण ही जबाबदारी आहे की माझी काळजी घेणं, त्या काळजीसाठी ते बोलतायत. त्यांचा नाटकामध्ये आता राग चाललेला आहे, क्रोध करण्याचा पार्ट आहे, परंतु ते खूप शांत आहेत आणि मी सुद्धा एक शांती दूत आहे. बस पापांच्या पुढे उभं राहून एवढंच म्हटलं, पापा आय एम सो सॉरी, मी सांगितलेल्या वेळेत पोहोचू शकली नाही, परंतु इथून पुढे मी लक्ष ठेवेन, मी जरूर वेळेत येईन. बस ते निघून गेले. माझा इतका हट्टी जिद्दी स्वभाव होता की मी 2-2 दिवस जेवत नसे जर काही मनाविरुद्ध झाल्या घटना तर. परंतु त्या दिवशी इतकं चेंज झालं होतं माझ्या मनामध्ये की मी नेहमीप्रमाणे एकदम फ्रेश झाले आणि नंतर जेवण करून झोपी गेले. मला हा विचार आला दुसऱ्या दिवशी की मला एवढा राग यायचा सुरुवातीला, कुणी काय बोललं तर मी जेवत नसायचे. भले जाऊन काकूंच्या घरात पलीकडे जेवायची, कारण उपाशी काय राहत नव्हते, परंतु त्या रागामुळे माझं नुकसान पण तेवढंच होत होतं. परंतु आज एक महावाक्य परमेश्वराचं मी इतकं जर मनामध्ये रिपीट केलं असेल आणि ते जर मी प्रॅक्टिकल अंमलात आणलं असेल, तर मला पुढे पुढे अनेक अनेक ईश्वरांची जी महावाक्य आहेत त्याचा किती फायदा होईल. अशा पद्धतीनं क्रोध हा सगळ्यांनाच येतो. तुम्ही म्हणाल तुम्हाला बहिणजी येत नाही का, येतो ज्या ज्या वेळेला येतो ना. परंतु आता आम्ही पाहिलं की त्याची खूप जी काही तीव्रता जी आहे रागाची, पूर्वीची जी तीव्रता होती आणि आताची अगदीच कमी झालेली आहे. परंतु परमात्मा जे रोजच्या रोज महावाक्य ईश्वराचं सांगत असतात या ठिकाणी की बच्चे क्रोध महाशत्रू है, क्रोध करने वाला कभी भी किसी की भी दुआएं नहीं ले सकता है. समस्या तर येणारच आहेत, पण समस्याने सामोसा बनवून कसं खायचं त्याची विधी मात्र परमात्मा या ठिकाणी सांगतात की प्रत्येक व्यक्तीचा आपला आपला पार्ट आहे आणि तो अतिशय छान पद्धतीने प्ले करायला लागलेला आहे. आज पिक्चर मध्ये सुद्धा आपण बघतो ना, जर कुणी राग करत असेल, क्रोध करत असेल, मारामारी करत असेल, तर आपल्यावरती त्याचा परिणाम होतोय का? नाही. आपण एक साक्षी होऊन, एक डिटॅच्ड ऑब्झर्वर अर्थात साक्षी द्रष्टा बनून आपण काय करतो ते पाहत असतो दृश्य. परंतु आपल्या रुटीन लाईफ मध्ये सुद्धा आपल्याला कोणी कधी सासूबाई काय म्हटल्या, कधी सूनबाई काय म्हटल्या, कधी मुलगा काहीतरी बोलतो, कुणी ना कुणीतरी काही ना काहीतरी बोलत असतं, पण त्याचा इम्पॅक्ट आपल्या मनावरती एवढा होत असतो, एवढा होत असतो. आपण म्हणतो जाऊ दे तिकडे, किती दिवसभर मर मर मरलं, राब राब राबून काम केलं तरी सुद्धा काही उपयोग नाही. हे आम्हाला काहीही मान देत नाही, सन्मान देत नाही, काहीच नाही. आणि मग दिवसेंदिवस आपला राग हा वाढतच जातो. आणखीन रागाची जर पिल्लावर पाहिली ना, एक आहे ईर्ष्या, द्वेष, घृणा, मत्सर, यालाच आपण दुसऱ्या भाषेत देह अभिमान म्हणतो, बॉडी कॉन्शियस. त्या देह अभिमानामुळे ही व्यक्ती माझ्या पुढे कशी निघाली,